आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 78व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा सर्वत्र उत्साह। 140 कोटी देशवासी एकजुटीनं 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करतील असा प्रधानमंत्र्यांना विश्वास। देशात समान नागरी कायद्यावर व्यापक चर्चेची गरज असल्याचं स्वातंत्र्यदिन सोहळ्यात केलं प्रतिपादन। येत्या 5 वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी 75,000 नव्या जागा मिळणार। महाराष्ट्र शासन राज्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सक्तवसुली संचालनालयाच्या पूर्णवेळ संचालकपदी राहुल नवीन यांची नियुक्ती आणि जागतिक आरोग्य संघटनेनं एमपॉक्स आजारावरून घोषित केली आणीबाणी। 78वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहानं साजरा होत आहे। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारी निमसरकारी कार्यालय लोकप्रतिनिधीगृह न्यायालय सहकारी संस्था शाळा महाविद्यालय तसंच अनेक स्वयंसेवी संस्था संघटनांनी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित केले। स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना तसंच देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांप्रती आदर भावना व्यक्त करत आणि राष्ट्रगीत म्हणत साऱ्या देशानं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। बाजारपेठांमध्ये तिरंगा झेंड्याच्या लहान मोठ्या प्रतिकृती जिकडे तिकडे दिसत आहेत। अनेक ठिकाणी दुकानं इमारती रस्ते यावर तिरंगी सजावट करण्यात आली आहे। स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली इथल्या अमर ज्योती या शहीद स्मारकाला भेट देऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिली। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मुंबई महानगरपालिका मुख्यालय उच्च न्यायालय अशा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतींवर तिरंगी रोषणाई कालपासून झळकत आहे। देशातले 140 कोटी नागरिक एकजुटीनं वागले तर प्रत्येक आव्हानावर मात करत 2047 पर्यंत विकसित राष्ट्राचं स्वप्न साकार होऊ शकेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग 11व्यांदा मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला त्यानंतर ते देशाला संबोधित करत होते। विकसित भारतात सर्वसामान्यांच्या जगण्यात सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असावा आणि लोकांना गरज असेल तेव्हाच सरकारने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। समान नागरी कायद्याची आवश्यकता असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं सातत्यानं मांडलं असून यावर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे असं ते म्हणाले। प्रत्येक धर्माचे वेगवेगळे वैयक्तिक कायदे असल्यावर समाजात फूट पडते म्हणून धर्मनिरपेक्ष नागरी कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधली दरी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशात वारंवार निवडणुका होत राहिल्या तर प्रत्येक विकास कामाकडे निवडणुकांच्या अनुषंगानंच पाहिलं जातं म्हणून एक देश एक निवडणूक संकल्पना राबवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा असं ते म्हणाले। भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा प्रामाणिकपणे सुरु ठेवण्याची ग्वाही त्यांनी लाल किल्ल्यावरून दिली। निराशेच्या गर्तेत बुडालेल्या काही लोकांच्या विचारसरणीमुळे देशाचं मोठं नुकसान होत असून त्यांच्यामुळे देशाच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याकरता अनेक वर्ष लागतात त्यामुळे अशा लोकांपासून आपण सावध राहायला हवं असं ते म्हणाले। देशातल्या परिवर्तनाचा सर्वाधिक लाभ हा इथल्या वंचित घटकांपर्यंत पोहोचला असून देशाचा सर्वांगीण विकास हेच आपल्या सरकारच्या धोरण आणि कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असल्याचं त्यांनी सांगितलं। आजवरच्या प्रयत्नामुळे देशाचं दरडोई उत्पन्न दुप्पट करण्यात सरकारला यश आल्याचंही ते म्हणाले। देशातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज पडू नये आणि त्या कारणापोटी मध्यमवर्गीयांवर खर्चाचा बोजा पडू नये याकरता येत्या 5 वर्षात वैद्यकीय प्रवेशाच्या 75,000 नव्या जागा तयार करण्याची घोषणाही त्यांनी केली। आपण कोणत्याही राजकीय भावनेतून नाही तर राष्ट्रप्रथम या भावनेतूनच देशात सुधारणा घडवून आणल्या। बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा हे त्याचंच उदाहरण असून आज भारतीय बँका जगातल्या सर्वात मजबूत बँकांपैकी एक बनल्या असल्याचंही ते म्हणाले। चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या अनुषंगानं देशात कौशल्य विकास घडवून आणण्याचा आणि या माध्यमातून भारताच्या कुशल मनुष्यबळाची ताकद जागतिक रोजगाराच्या बाजारपेठेत दाखवून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। आधुनिक काळाची गरज ओळखून विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रावर भर देत आपलं सरकार संशोधनाला पाठबळ देत असल्याचं त्यांनी सांगितलं। सरकार कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम करत असून येत्या काळात जगाची सेंद्रिय खाद्यान्नाची मागणी पूर्ण करणारा देश म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला।
पूरा विश्व होलिस्टिक हेल्थ केयर की तरफ मुड़ा है और तब उनको ऑर्गेनिक फूड ये उनकी प्रथम पसंद बनी है। आज विश्व के लिए ऑर्गेनिक फूड का अगर कोई फूड बास्केट बन सकता है तो मेरे देश का किसान बना सकता है, मेरा देश बन सकता है। और इसलिए हम आने वाले दिनों में उस सपने को लेकर के आगे चलना चाहते हैं ताकि ऑर्गेनिक फूड की जो विश्व की मांग है उस ऑर्गेनिक फूड का बास्केट हमारा देश कैसे बने।
यावेळी प्रधानमंत्र्यांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसह विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचाही आढावा घेतला। या कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी ध्वजारोहणाच्या वेळी पुष्पवृष्टी केली। 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या दूरदर्शन भवनात ध्वजारोहण करण्यात आलं। आकाशवाणीच्या महासंचालक मौसमी चक्रवर्ती यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या आकाशवाणी परिसरात ध्वजारोहण झालं। आकाशवाणी मुंबईच्या नवीन प्रसारण भवनातही ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। महाराष्ट्रातही सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहानं साजरा करण्यात येत आहे। राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसंच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या। मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। राज्य शासन राज्याच्या सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। ते म्हणाले की विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचं काम सुरू आहे। कृषी शिक्षण ऊर्जा निर्मिती माहिती तंत्रज्ञान बांधकाम पर्यटन आरोग्य सुविधा कौशल्य विकास पायाभूत सुविधा आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये आपण आमूलाग्र क्रांती आणत आहोत।
देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात म्हणजे जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा वाटा 14% आहे। उद्योगात आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे। गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात विक्रमी विदेशी गुंतवणूक झालेली आहे। आज एफडीआय मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे। देशात स्वच्छतेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे। राज्यातल्या नागरिकांच्या जीवनात सुख समाधान आणि आनंद यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू असा निर्धार आजच्या स्वातंत्र्यदिनी व्यक्त करतो।
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय मुख्य सचिव सुजाता सैनिक आदी मान्यवर उपस्थित होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये ध्वजारोहण झालं। छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। याखेरीज राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदनेचे कार्यक्रम झाले। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध देशांच्या नेत्यांनी अभिष्टचिंतन केलं आहे। अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारत अमेरिका संबंध विस्तारत असल्याचं आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। इस्रायलनेही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। इस्रायलचे राजदूत नावर गिलॉन यांनी हर घर तिरंगा अभियानातही भाग घेतला। ज्येष्ठ महसुली अधिकारी राहुल नवीन यांची सक्तवसुली संचालनालयाच्या पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीनं त्यांच्या नावाला मंजुरी दिली। सध्या राहुल नवीन हे ईडीचे विशेष संचालक म्हणून कार्यरत आहेत। त्यांची नवी नियुक्ती 2 वर्षांसाठी असेल। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटात रौप्य पदकासाठी भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटची याचिका क्रीडा लवादानं फेटाळल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी कुस्तीपटू विनेश फोगटचा युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीविरुद्धचा अर्ज फेटाळण्याच्या कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सच्या एकमेव लवादाच्या निर्णयावर धक्का आणि निराशा व्यक्त केली आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं 2 वर्षात दुसऱ्यांदा एम्पॉक्स या आजारावरून आणीबाणी घोषित केली आहे। मध्य आफ्रिकेतल्या काँगो देशात या विषाणूजन्य संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रियसिस यांनी ही घोषणा केली। बुरुंडी केनिया रवांडा आणि युगांडा या देशांमध्येही त्याचा प्रादुर्भाव झाला आहे। एम्पॉक्स संसर्गजन्य असून क्वचित प्रकरणांमध्ये तो प्राणघातक ठरू शकतो। याची लक्षणं फ्ल्यूसारखी असतात आणि शरीरावर व्रण होतात। डब्ल्यूएचओनं आकस्मिक निधी म्हणून 15 लाख अमेरिकन डॉलर्स दिले आहेत। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 78व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा सर्वत्र उत्साह। 140 कोटी देशवासी एकजुटीनं 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करतील असा प्रधानमंत्र्यांना विश्वास। देशात समान नागरिक कायद्यावर व्यापक चर्चेची गरज असल्याचं स्वातंत्र्यदिन सोहळ्यात केलं प्रतिपादन। येत्या 5 वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी 75,000 नव्या जागा मिळणार। महाराष्ट्र शासन राज्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सक्तवसुली संचालनालयाच्या पूर्णवेळ संचालकपदी राहुल नवीन यांची नियुक्ती आणि जागतिक आरोग्य संघटनेनं एमपॉक्स आजारावरून घोषित केली आणीबाणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.